मानव जीवन सत्संग नरेंद्रनंदन श्यामसुंदरम जे अभय अर्थात सर्व प्रकारच्या भयांचा विनाश करणाऱ्या चरण कमलांचे भजन करण्यास आणि या अथांग भवसागरातून पार होण्यास प्रतीत कर. अरे म्हणा शीत उष्ण वादळात पावसात तसेच दिन रात्र जागून या संसारी गुरुजनांची सेवा ज्या सुखासाठी करीत आहे ते क्षणभरचे सुख तर चंचल अर्थात अनित्य आहे. अरे या धन तारुण्य पुत्र तसेच परिजनाबद्दल काय सांगावे. तुझे स्वतःचे जीवन देखील एका कमलदलावर पाण्याच्या क्षेत्राप्रमाणे अस्थिर अर्थात तुझे जीवन किंवा समाप्त होईल हे देखील निश्चित नाही. तेव्हा तू भगवंताच्या श्रीचरण कमलाचे भजन कर. गोविंददास श्रवण कीर्तन स्मरण वंदन साधु सेवन दास्य पूजन सख्य आणि आत्मदेवीने रूप नवविधा भक्तीची अभिलाषा करीता. जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभा गिरिवरधारी. जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभा गिरिवरधारी. Thank you. शंकराचार्य अष्टोत्तर चतुश्रीमा विजवाइंद्रय अभय चरणारविंद भक्ति वेदांत स्वामी शील प्रभुपाद की दंतराज श्रीमद भागवतम की सारे गौरव प्रमाण ऑल ग्लोरी स्वस्थ बोलू ऑल ग्लोरी स्वस्थ बोलू ऑल ग्लोरी ऑल ग्लोरी टू श्री गुरु एंड श्री गौरांग ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवत स्कंद तीसरा अध्याय का श्लोक क्रमांक 31 महत्तत्वादि कुर्वाणां अहं तत्त्वं यजायत कार्यकारणकर्तात्मा भूतेन्द्रियमनोमयः वैकारिकस्तेजसश्च कामश्चेत्यहं त्रिधा महत्तत्वादि कुर्वाणां अहं तत्त्वं यजायत कार्यकारणकर्तात्मा भूतेन्द्रियमनोमयः वैकारिकस्तेजश्च कामशस्तेत्यहं त्रिधा महत्तत्वादि कुर्वाणां अहं तत्त्वं यजायत कार्यकारणकर्तात्मा भूतेन्द्रियमनोमयः वैकारिकस्तेजसश्च कामशस्तेत्यहं त्रिधा तात्पर्य एका शुद्ध जीवात्म्याच्या त्याच्या मूळ आध्यात्मिक अस्तित्वामध्ये परिपूर्ण जाणीव असते की स्वरूपत तो भगवंताचा शाश्वत दास आहे. अशा शुद्ध भावनेमध्ये स्थित असलेले सर्व जीवात्मे मुक्त आहेत आणि म्हणूनच ते जगाकाशातील विविध वैकुंठ लोकांमध्ये शाश्वतरित्या ज्ञान आणि आनंदमय जीवन जगत असतात. भौतिक सृष्टी जेव्हा प्रगत होते तेव्हा ती त्यांच्यासाठी नसते. शाश्वतरित्या मुक्त असणाऱ्या जीवांना नित्यमुक्त असे म्हटले जाते आणि त्यांना भौतिक सृष्टीची काही कर्तव्य नसते. भौतिक सृष्टी ही भगवंताचे दासत्व न स्वीकारून बंड केलेल्या जीवांसाठी आहे. अशा या मिथ्या स्वामित्वाच्या भावनेत मिथ्या अहंकार असे म्हणतात. तो प्राकृतिक त्रिगुणामध्ये प्रकट होतो व केवळ मानसिक तर्कामध्येच त्याचे अस्तित्व असते. सत्वगुणी लोकांचा विचार असतो की प्रत्येक व्यक्ती परमेश्वरच आहे आणि म्हणून भगवंताच्या दिव्य प्रेमेश्वरमध्ये संलग्न असणाऱ्या सिद्धभक्तांचे त्यांना हसू येते. रजोगुणामध्ये अहंकारी झालेले लोक विविध प्रकारे भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्यासाठी प्रयत्न करतात. अशापैकी अनेक जण परोपकारी वृत्तीने जणू काही ते लोकांचे भले करण्यासाठी नेमलेले प्रतिनिधी असावे असे समजून आपल्या मानसिक कल्पनेनुसार कार्य करीत जातात. असे लोक अधिक परोपकाराच्या आदर्श पद्धतीचा स्वीकार करतात परंतु त्यांच्या सर्व योजना मिथ्या अहंकारावर अहंकारित असतात. हा अहंकार भगवंतांशी एकरूप होण्याच्या सीमेपर्यंत विस्तारित होतो. तमोगुणामधील अहंकारी बद्धात्म्याच्या शेवटी शेवटच्या वर्गाची पुन शरीराचे आज्ञाची तदात्म्य केल्यामुळे दिशाभूल होते. जास्त शरीर हाच त्याच्या सर्व कार्यांचा केंद्रबिंदू असतो. या सर्व लोकांना भ्रामक अहंकारी कल्पनांशी खेळण्याची संधी दिली जाते. मात्र त्याचवेळी त्यांना कृष्ण तत्वाचे ज्ञान होऊन त्यांचे जीवन यशस्वी व्हावे यासाठी त्यांना भगवद्गीता व भगवत श्रीमद भागवतम यासारख्या शास्त्रांचे साह्य घेण्याचीही संधीही कृपाळू भगवंत देत असतात. म्हणूनच प्राकृतिक गुणांच्या प्रभावाखाली विभिन्न प्रकारे भ्रमित होऊन मानसिक स्तरावरच उतमळणाऱ्या मिथ्या अहंकारी जीवांसाठी अखिल भौतिक विश्वाची निर्मिती करण्यात आलेली आहे. ओम अज्ञान तिमिरंध्रस्य ज्ञानांजना कलाशय श्रीचैतन्यं भूतले स्वयं रूपा सदामयिनं राजेश्वरान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीकमलं श्रीगुरो वैष्णवांश्च श्रीरूपान् सहगणाधुनाम् सावधूतम् परिगणासहितम् कृष्णचैतन्यदेवम् श्रीराधाय कृष्णपेष्टाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी नामिने नमस्ते सरस्वते गुरुवाणी धन्यवादी पाश्चात्यदेशकारिणे श्रीकृष्णचैतन्य प्रभो निजानन्द श्रीअद्वैताचार्य हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 महत्त्वादिकुर्वाणान्महन्तत्वाद् जायत कार्यकारणकर्तात्मा भूतेन्द्रियमनोमयः वैकारिकस्तेजश्च तामसश्च स्थितम्. महत्त्व किंवा श्रेष्ठ कारण तत्त्वमित्या अहंकारामध्ये रूपांतरित होते आणि हा अहंभाव कारण परिणाम व कर्ता या तीन स्तरामध्ये आविष्कृत होतो. या सर्व क्रिया मानसिक स्तरावरील असून त्या भौतिक घटक स्थूल इंद्रिय व मानसिक तर्कावर आधारित असतात. मिथ्या अहंकाराचे सत्व रज आणि तम या तीन विभिन्न गुणांमध्ये प्रतिनिधित्व होत असते. अतिशय महत्वाचा परंतु अतिशय गुढ असा विषय आहे मन. हरे कृष्ण. या मनाची खरी तेवढी स्तुती कमीच आहे. मनाचे परिणाम सांगावे तेवढे कमीच आहेत. व्यक्तिशिष्ट प्रकृती प्रत्येक व्यक्तीचं मन हे वेगळं आहे आणि वैष्णवांचं मन वेगळं आहे. कृष्णा शरीरात सांगतात की वैष्णव क्रिया मुद्रा जाणी. वैष्णवांचं मन समजणं कठीण आहे. साधारण माणसाचं मन पण समजणे त्याच्यापेक्षा कठीण आहे. कारण वैष्णवांच्या मनामध्ये काय आहे? फक्त कंपॅशन किंवा दया. साधारण माणसाच्या मनामध्ये काय आहे समजणं कठीण आहे. कारण प्रत्येक वेळेला त्याचं मन बदलत असतं आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक रीतीनुसार तो वागत असतो. त्यामुळे त्याचं मन आज आहे उद्या आहे सर्व आहे सर्व आहे. हा यावर्षी एक 10 वर्षात एक 15 वर्ष एक 50 वर्षात एक 80 वर्षात एक आणि मृत्यूच्या वेळेला एक. तर त्याचं मन जे आहे हे समजणं अतिशय कठीण आहे. तर हे असं विचित्र ही जी भौतिक रचना आहे या श्लोकामध्ये जी अतिशय गूढ रूपानं इथे विदुर आणि मैत्रीमध्ये चर्चा करत मैत्री समजून सांगतायत. हेच भगवद्गीतेमध्ये भगवंताने अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलं आहे की रचना कशी आहे या शरीराची. तीन प्रकारच्या शरीराची रचना. इंद्रिया आणि पराम्या हो इंद्रियो क्या परमन मनसस्तो पराबुद्धीर पुत्रियो परप्रस्तुता. म्हणजे की ही जी आपण भौतिक इंद्रिय पाहतो या ही इंद्रिय जैतूल आहेत. इंद्रिय काय करू शकत नाही. हा उदाहरणार्थ म्हणजे ज्यावेळा आपण मृत्यू झाल्यावर पाहतो इंद्रिय काय करू शकतात का? काय नाही. स्थूल आहे म्हणजे डेड आहे. त्याला चालवणारं कोण आहे? इंद्रिय का परमन मन. मन हे इंद्रियांना चालवतं आणि मन कशामुळे चालतं? मनसत्व पराबुद्धी. बुद्धी आपली जशी विकसित झालेली आहे त्याच्यावरती मन चालतं. बुद्धी कशावरती चालते? मनसत्व. आपण ज्या स्थितीवरती आहोत त्या स्थितीची जाणीव त्या स्थितीवरती आपल्याला जी कल्पना आहे जे काही आपण स्वतःला समजतो त्यानुसार आपली बुद्धी वाढते. तर असं साधारण या जगामध्ये सर्व कार्य चाललेले आहेत. तर याचा भौतिक स्तरावरती अहंभाव हे कारण आहे त्याचे परिणाम आणि त्याचं करता ते तीन प्रकारे आविष्कृत होतो. म्हणजे फक्त अहंकारच आहे तिथे संपत नाही. त्याला काय होतं? त्याला परिणाम होतात. आणि तो परिणाम कोणामुळे? कर्त्यामुळे. म्हणजे स्वतः शरीर करता समजतं त्याचे परिणाम वेगळे होतात. तर या क्रिया ज्यावेळेला जीवात्मा भौतिक स्तरावरती येतो ताबडतो तो बांधला जातो. कशामुळे? तीन गुणामध्ये. परंतु तो स्वतःला स्वतंत्र समजतो. स्वतः क्रियमाणाने गुणे कर्माणे सर्वच अहंकार मूळात्मा करता अहम त्याची म्हणते. तीन गुणामध्ये ताबडतोब बांधला जातो. स्वतः स्वतंत्र आहे पण नाही अजिबात नाही. प्रकृती क्रियमाण ज्याने भगवंताचे चरण सोडले तो कधी स्वतंत्र राहू शकत नाही. त्या क्षणी तो पुढे तीन गुणामध्ये आले अहंकाराच्या अधीन होऊन जातो. आणि मग अहंकाराच्या अधीन गेले की प्रकृतीच्या अधीन मनाच्या अधीन इंद्रियाच्या अधीन. तर त्यासाठी भगवान सांगतात की वरच्या स्तरावरील जी प्रकृती आहे त्याने खालच्या स्तरावरील प्रकृतीला अधीन करावं किंवा ताकदीमध्ये आणावं म्हणजे आपल्या नियंत्रणाखाली आणावं. तर ज्यांना मन बुद्धीच्या पलीकडे काय आहे माहिती नाही ते सहजपणे शरीराच्या अधीन जातात. तीही भौतिक प्रकृती जवळजवळ 100% काही थोडे त्यातनं सुटण्याचा प्रयत्न करणारे 1% भक्त सोडले. सर्व प्रकृती जी आहे या भौतिक जगामध्ये अशा लोकांनी बनलेली आहे जवळजवळ 100%. लोक सांगतात की जे या जगामध्ये असून भगवत भावनेमध्ये जे आहे नित्य मुक्त म्हणजे मनाच्या अधीन नाही आहे. तर आपण पाहिलं भागवतामध्ये हा महत्वाचा श्लोक आहे. मनोरथेनं धावतो असतो बनी. आणि हे कसे आहेत मनोरथेनं? हरेर अभक्तेश कुतो महद्गुणा. हरेर अभक्तेश कुतो म्हणा महद्गुणा. हरीचा जो भक्त नाही आहे त्याच्यामध्ये एकही चांगला गुण असणं शक्य नाही. असं पहा आपल्या जगामध्ये एवढे चांगले भक्त लोक दिसतात. फार चांगले लोक दिसतात त्याच्यामुळे आपल्या दररोज व्यवहार मध्ये आपण कितीतरी चांगले लोक पाहतो. असं का भागवत म्हणतं की हरोर अभक्तेषु कुतो महत्त्वना, हरिका जो भक्त नाही आहे त्याच्यामध्ये कसे महत्त्वपूर्ण असू शकते. मनोरथेना, याचं कारण का, मनोरथेने धावतो असतो बली, मनोरथेने धावतो कारण त्यांचं सतत चाललेलं आहे किंवा मनावरती आधारित चाललेलं आहे. तर भगवंताचा भक्त हा कशावरती आहे, भगवंतावरती अवलंबून नाही, मनावरती नाही. कारण भगवंताचं चरण, भगवंताला जेव्हा आपण चरण जातो त्यावेळेला मन भगवंताला चरण होतं. आणि अशी व्यक्ती भगवान सांगतात की भगवंताची इच्छा काय आहे जाणू शकतो. समजू नये आपण की भगवंताचे भक्त आहोत आपल्याला भगवंताची इच्छा काय माहिती आहे. हितात्मना प्रशांत असतं परमात्मा समायिका. भगवान भगवंत सांगतात की ज्याने स्वतःच मन जिंकलेलं आहे तोच केवळ परमात्मा समायिका. परमात्मा काय बोलतो हे समजू शकतो. या भौतिक स्तरावरती मन जे आहे ते भ्रमित होऊन जातं, ज्याला आपण वैफल्यग्रस्त त्रस्त म्हणतो. हा संध्याकाळीचा भक्तांचा मला एसएमएस आला, आय एम व्हेरी डिस्टर्ब वाचल्यातून, इवन आय एम स्टँडिंग आय एम डिस्टर्ब. तर भक्तांच्या जीवनामध्ये असं होतं की स्टँडिंग जप हा सगळ्यात मुक्त करणारा मंत्र, मनस्त्रायते ती मंत्र. तर मंत्र जप करताना सुद्धा मन आपलं का त्रास देतं? तर हा जसं आपल्याकडे गेल्यानंतर डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर काय सांगतो आपल्याला की तुझा रोग हा आहे आणि दररोज औषध घे. आपण दररोज औषध घेतो, दररोज औषध घेतो, पण त्याला त्याच्याबरोबर काय दिलेलं आहे, पथ्य दिलेलं आहे. तर औषध घेतलं पथ्य नाही पाळलं तर औषधाचा तितकासा परिणाम होणार नाही. तर त्याचप्रमाणे या भौतिक जगामध्ये जगताना आपण हरिनाम जप केला, पथ्य जर पाळलं नाही तर फक्त अशा वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये हरिनाम आपल्याला मदत केल्याला दिसणार नाही. तर एकदमच सोपे देखील वाढले असं नाही घ्या, 4 एनएसएन घ्या, एका सरळला 5 घ्या, 6 घ्या, असं नसतं. त्याला पाठीमागची जी पूर्व आहे जे आहे ते महत्वाचं आहे. एक अपेक्षा करू नका एका क्षणामध्ये मन चालूया की राव मंत्र सांगतात, जेवढं अप्रवचनावर सांगतात, महाराज लेखन सांगतात, चौपास सांगतात की छान झाले कृष्णा ते ह्याची आज वैफल्यग्रस्त असाल किंवा मन डिस्टर्ब झालं त्याला धावतच जप करा. आम्ही जप करून सुद्धा मन का लागत नाही, कारण परिस्थिती किंवा जी आहे फक्त तेवढ्या गोष्टी नाही, परिस्थिती अगोदरची आहे. त्यामुळं प्रोसेस बरोबर आहे, त्याच्याबरोबर ताबडतोब अशी आहे वैफल्यग्रस्त जसं रोग औषध घेतल्यानंतर ताबडतोब कधी रोग बरा होतो का, मराठीमध्ये म्हणतात तूप खाऊन रूप दाखवा की आज मी तूप खाल्लं 1 किलो रुपये माझी तब्येत सुधारली पाहिजे, असं होतं का? कधी नाही. त्याचप्रमाणे जप केल्यानंतर ताबडतोब त्या प्रसंगातलं बाहेर व्हाल अशी अपेक्षा करू नये. का भक्ताला अगोदर अशा गोष्टी करायच्या आहे की ज्याच्यामुळे मला दुःख होईल आणि मग जप करायचा असं बाहेर पडणार आपण शक्य नाही आहे. तर त्यासाठी मन जे आहे हे भक्त लोकांना समजते कुठं गुंतलेलं आहे, या इंद्रियामध्ये. म्हणून त्याला इंद्रिय स्तराच्या बाहेर आलं तर त्याला कसलं वैफल्य नाही आणि काय नित्यमुक्त सच्चिदानंद आत्मा आहे. त्याला कधीही वैफल्यग्रस्त होणार नाही, कधीही त्याला दुःख होणार नाही. म्हणून ज्यावेळेला एका ठिकाणी मला नेमकं राजाचं नाव आठवत नाही, तर त्या राजाचा सत्कार चाललेला असतो की तो संपूर्ण जगाचा सम्राट आहे, संपूर्ण जग पदक्रांत केलेला आहे. त्यावेळेला नारद मुनी तिथे येतात, भौतिक युधिष्ठिर महाराज असते, तर युधिष्ठिर महाराज हे कोण असतील ते राजे, जनक महाराज किंवा युधिष्ठिर महाराज या जनकपैकी. तर ते राजे नारद मुनींचा ज्यावेळेला प्रवेश होतो त्यावेळेला ते सिंहासनामध्ये खाली सगळं जग जे आहे त्यांना सम्राट म्हणून की सगळं जग यांनी पादक्रांत केलेलं आहे. साधी गोष्ट नाही आहे सगळ्या जगाला जिंकणं आणि कोणीही शत्रू असणं नसणं अजात असं शक्य नाही आहे, तरी पण त्यांनी करून दाखवलं. म्हणून त्याचे सगळे लोक जय जयकार करतायत आणि स्तुती करतायत. ज्यावेळेला नारद मुनी येतात त्यावेळेला हा राजा उठून उभारतो की खरोखरच माझी पूजा करायची असेल त्या नारद मुनींची करायला. नारद मुनीकडे काय आहे, काही नाही, त्यांनी का जग पादक्रांत केलेलं नाही की काही नाही, काय नाही. सांगतात की जग पादक्रांत करणं हे अतिशय सोपं आहे, मन पादक्रांत करणं हे त्याच्यापेक्षाही कठीण आहे. म्हणून पूजा कदा कोणाची करायची किंवा सेवा कोणाची करायची, त्यांनी मनाला ताब्यामध्ये आणलेलं आहे, त्यांनी मनाला नियंत्रणाखाली आणलेलं आहे. आणि नारद मुनी हे सर्वात श्रेष्ठ ज्यांनी मनाला आपल्या नियंत्रणावर आणलेलं आहे आणि म्हणून त्याची पूजा करायची. तर म्हणजे आपण प्रभुपाद वैष्णव वैष्णव जे आहेत त्यांची चरण कशासाठी जातो, कारण मनाला नियंत्रण केलेलं आहे. तर मन हे कुठल्या अवस्थेमध्ये त्रास देतं, शरीर अवस्थेमध्ये त्रास देतं. शरीर अवस्थे शरीरापर्यंत जोपर्यंत आहे तोपर्यंत मन त्रास देतं, कारण मन हे शरीराकडे ओढलं जातं आणि म्हणून शरीराचे विकार जे आहे ते सगळे मन पंचसारखं अत्पार म्हणजे ते दुसत करून घेतं. म्हणून शरीराला झालेलं सगळं दुःख जे आहे हे मनाद्वारे बुद्धीद्वारे आत्म्याला होतं. वास्तविक आत्म्याचं आणि त्याचा काहीही संबंध नाही, काही संबंध नाही. म्हणून सर्वांच्या प्रवचनामध्ये आपण सांगत होतो की समस्येमधून बाहेर पडायचं असेल तर समस्येच्या बाहेर येऊन विचार करा. समस्या कशाची आहे, समस्येत राहून समस्येचा विचार केल्यानं समस्या सुटत नाही. हरे कृष्णा, समजलं का? कॉम्प्लिकेटेड. समस्येत राहून समस्येतनं बाहेर पडायला समजणार नाही, समस्येच्या बाहेर या, मग समस्येतनं बाहेर सुटू शकाल. आणि तसं पाहिलं तर समस्याच नाही आहे जगामध्ये. शरीर दुःख मूळ, अरे दुःखाचं मूळ काय? शरीर. म्हणून भगवद्गीता जो पालन करतो त्या जीवनात कधी दुःख येणार नाही 100%. याचं कारण का? सगळे दुःख कुठल्या स्तरावरती आहे? शरीर स्तरावरती. म्हणजे त्या अगोदर दुःखातलं मुक्त व्हायचं तर शरीराच्या बाहेर या. नाही तेवढं शक्य आहे का? नाही. याचं कारण का? कारण याच्या सांगितलं करता आणि करणार आपल्या पाठीमागून येतो. आत्ता हे दुःख मला देतो बाहेर आलो, पण आतापर्यंत जे गुंतवून ठेवलं होतं त्याचा भोग करा घ्यावाच लागणार. म्हणून कमीत कमी आता तरी सांगावा. ऐकलं कमी विचारलं की चला आतापर्यंत झाले ना काय करायचं, त्याचं बाहेर घेऊ शकत नाही, तर करत जाऊ. म्हणजे पुन्हा मनाच्या आधी मन हे सहजपणे सोडणार नाही आपल्याला, सहजपणे सोडणार नाही. आम्ही उदाहरण देत होतो की कसं या मन जे आहे ते विचित्र एकदम आहे. असं एकदा हिंस्त्र पशु जसा वाघ किंवा सिंह पकडून आणला, त्या वाघ सिंहाला पकडून आणलं तर तू वाघ काय करतो? शक्य आहे का तुम्हाला देईल? त्याला कंट्रोल करायला देणार नाही, त्याला बांधून वगैरे ठेवून पिंजऱ्यामध्ये ठेवता बांधून. तर पिंजऱ्यामध्ये ठेवल्यानंतर वाघ वगैरे माझ्या नियंत्रणामध्ये आला आलेला आहे, पण काय करतो तो ओरडतो, जोरा टेकाळा सोडतो, तुम्हाला खायला द्या खायला द्या खायला द्या. तर तुम्हाला तर टाळा द्यायला जर आली त्याची तर काय होईल तुम्हालाच सांगता येईल. हा, तुम्ही काय करता? अरे बोल ठीक वाईट चढा बरोबर आहे. तर वाघाला हे जे सर्कस मध्ये लोक असतात ते काय करतात की वाघाला भूक लागली की खायला देत नाही, अजिबात देत नाही, त्याला तडफडतात. काही ऐक नाही का ना, हे भूक लागलं विचारा काय जीवदया जीवदया वाईट वाटतंय वाईट वाटतंय, त्याला खायला देत असता कधीच देत नाही. तर काय पोडतो 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 3 दिवस उपाशी, 2 दिवस उपाशी आणि मग असाच वाटतो कोपऱ्यात जाऊन आणि मग त्याला खायला देतात. मग वाघाला समजतं की डरकाळ्या सोडून मला खायला मिळत नाही, नम्र झालं तर खायला मिळत. कारण जंगलात जाऊन त्याला सवय कसली आहे, डरकाळ्या बोलले की समोर मी राजा आहे पण मला कोण करणार आहे सगळं. पण त्याला समजतं की अरे इथं नम्र होऊन पडल्यानंतरच खायला मिळत. तर मन ज्यावेळेला नियंत्रण करता त्यावेळेला जोरात धावतं, आणखी तितक्या जोरात धावतं की अरे मला शक्यच नाही, मला शक्यच नाही, शक्यच नाही, नाही गोष्ट केलीच पाहिजे केलीच पाहिजे. पण त्यावेळेला जर आपण त्याला खायला घातलं नाही त्या मनाला, तर नंतर त्या मनाला कळतं की हे इथं आपलं काही चालत नाही, आपण काय जप बसलो पाहिजे. तरी इंद्रिय नवद्वारा किती इंद्रिय आहेत, हा पंचकर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय ही सगळी त्या मनाच्या पाठीमागे लागलेली आहेत. इतकं मन जे आहे, आता विचार करा एक इंद्रियाच्या पाठीमागे लागला तर इतकं त्रास देतो. सगळ्या इंद्रियाने आपण जे कर्म करतो त्याच्यामध्ये आसक्त असेल तर किती त्रास देईल, अशक्य. इतकं त्रास आहे, इतका त्रास. पण या मन जे आहे साधारणपणे भौतिक स्तरावरती आणि नंतर सूक्ष्म स्तरावरती इंद्रिय तृप्तीमध्ये संलग्न झालेलं आहे. भौतिक स्तरावरती कुठला? अवयव संघ, त्यानंतर नशा, जुगार आणि असहार, ही भौतिक स्तरावरती. त्यानंतर सूक्ष्म स्तरावरती प्रॉफिट डिस्टिंक्शन अँड ऍडोरेशन, मराठीमध्ये काय? पूजा लाभ आणि प्रतिष्ठा. भौतिक स्तरा सूक्ष्म स्तरावरती फक्त लोकांना बाहेर जाण्यात काय प्रॉब्लेम नाही, चार त्याचा काय प्रॉब्लेम नसतो. त्याच्यामुळे त्याला मन चिंता जर नियम असतील तर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम करायची त्याच्यात काय ताकद नाही, तो तिथं ठीक आहे. तर याच्यामध्ये होत असेल समजा आपण क्लिअरली दिसून येतो, पण दुसरं जे आहे पूजा लाभ आणि प्रतिष्ठा हे त्याच्यापेक्षाही सूक्ष्म असल्या कारणानं मनाला खूप दुःख देत. तर त्यासाठी ज्यावेळेला मन हे आपल्या ताब्यामध्ये नसतं अशा वैफल्यग्रस्त अवस्थेत प्रल्हाद महाराज सांगतात की सदा समुद्रिग्नियाम असद्ग्रहात सदा कॉन्स्टंटली समुद्रिग्न जे उद्दिष्ट झालेलं आहे मन जे उद्दिष्ट झालेलं आहे त्याच्यासाठी नियाम असद्ग्रहात जे नाही त्याला भय म्हणून समजून बसतो आपण की हे आता जे आहे माझ्या जीवनामध्ये. तर त्यासाठी आत्मस्तरावरती ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला नित्यिका अनित्यिका आहे, नित्यिका अनित्यिका आहे ही आपण कायम डिस्टिंक्शन किंवा हे जे आहे तर कायम आपल्याला सद्विवेक बुद्धीने विचार करेल नित्य काय अनित्य काय, कुठली एका क्षणा क्षणाला विचार करेल नित्य काय अनित्य काय, नित्य काय अनित्य काय, पण कुठल्याही क्षणी अनित्यच्या पाठीमागे लागलो त्याचं दुःख होणार. त्याचं कारण बौद्धिक प्रकृती किंवा शरीर हे अनित्य आहे, त्यामुळे या आत्म्याला अनित्य पद्धतीवरती कुठल्याही प्रकारचं दुःख मिळणं असंभव आहे. जे कधी मिळत असेल तेवढाच त्याचा जास्त त्रास होतो, तेवढाच त्याचा जास्त त्रास होतो. आणि म्हणून प्रभुपाद तात्पर्यावर सुंदर वर्णन करतात की सर्व क्रिया मानसिक स्तरावरती असून भौतिक घटक स्थूल इंद्रिय आणि मानसिक फरकावरती आधारित असतात. या जगातल्या सगळ्या गोष्टी पहा या मानसिक फरकावरती आपण कशाला काहीतरी समजतो म्हणून त्याचे प्रॉब्लेम असो त्याचे समस्या असो किंवा सुखदुःख असो ते आपल्या बरोबर येतं. तर त्या व्यक्तीचा आपला काही संबंधच नसेल किंवा त्या गोष्टीचा काही संबंध नसेल आपल्याला त्याचा काही त्रास होतो का, काही त्रास होत नाही. उदाहरणार्थ आपल्याला पाहतो की ज्या जगात कितीही गोष्टी चाललेल्या आहेत कितीही गोष्टी चालली जे लोकांना एवढं दुःख होत असते त्याच्यावर आपल्याला काही फरक पडतो का, काहीही फरक पडत नाही. वास्तविकतेचे तर त्याचा आपल्या गोष्टी संबंधच नाही आहे. तर साधू किंवा मन ज्याने नियंत्रण करायचं ठरवलेलं आहे तो आता कुठल्याही गोष्टीपासून दूर राहतो. भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की जसं आपलं शरीर आणि दुसरं शरीर त्याच्यामध्ये आपण फरक पाहू शकतो, आपण पाहू शकतो, त्यामुळे दुसऱ्याच्या शरीरात झालेलं दुःख आतलीकडे आपल्याला अनुभव येतो का, कधीच नाहीये. त्याचप्रमाणे जो आत्मस्थितीवरती आहे तो आत्मा आणि शरीर असं सरळपणे पाहू शकतो की अरे हे माझ्या शरीरात होत आहे, माझ्या शरीराला होत आहे आणि मी वेगळा आहे, मी वेगळा आहे, त्या सरळपणे तो पाहू शकतो. म्हणून शारीरिक क्रिया ज्या आहेत या शारीरिक क्रिया त्या पलीकडे तो आहे हे त्याला कल्पना आहे असा तो अनुभव घेतो, साक्षात्कार त्याला झालेला आहे. आणि म्हणून या शरीराच्या काही कुठल्याही अवस्थेमध्ये तो त्याच्यामध्ये अडकून पडत नाही, त्याच्यामध्ये राहत नाही. म्हणून मन जे आहे हे मध्ये आहे, या बाजूला इंद्रिय, या बाजूला बुद्धी आणि अहंकार. मन कुठल्या बाजूला जास्त जातं त्याच्यावरती आपलं जीवन सुखी किंवा समाधानी आहे हे करतो. मन जे आहे जर इंद्रियांच्या बाजूला गेलं, इंद्रियाने जर मनाला ओढलं फिनिश, चेन कुठनं फेमस चेन आहे भगवद्गीतेमध्ये, या येते या येते तुमचा संगते शिवपूजायते संगा संजायते कामान कामा क्रोधो जायते क्रोधा धोती समोहा समोहा स्मृती विक्रमा प्रतिमवशा स्मृतीनाश प्रतिनाशा भाषती. चिंतन पहिला इंद्रिय, इंद्रियावरती जर चिंतन सुरू झालं म्हणजे कुठल्याही स्वरूपामध्ये असो, कुठल्याही स्वरूपामध्ये असो, इंद्रियावरती चिंतन सुरू झालं की तिथेच आपला घात झाला. म्हणून चिंतन कुठल्याही गोष्टी सुरू झालं, कुठलीही गोष्ट या जगामध्ये आपल्याला जर कृष्णाशी संबंधित असेल किंवा नसेल हे कळालं नाही तिथनं पहिला प्रॉब्लेम, आपण त्याचं चिंतन सुरूच ठेवतो, चिंतन सुरूच ठेवतो. ध्यान येते प्रकार अतिशय सुंदर एका पात्राने येतात की सेन्स ग्रॅटिफिकेशन इज द मेन कॉज ऑफ ऑल द डिस्टर्बन्स. ध्यान येते चिंतन. म्हणून आजकाल पहा सगळीकडे ऍडव्हर्टाईज किंवा कशाची होती आहे धागा वेळा दाखवलं जातं की हे घ्या हे घ्या हे घ्या पहिला आहे बेकार आहे बेकार आहे, पण इतके दहा एक दोन तीन वेळा काय परिणाम होत नाही, चार पाच सहा काय परिणाम होत नाही, सात आठ नऊ दहा शंभर वेळा आपल्या समोर ते कोण काही परिणाम होत नाही. परंतु नंतर आता अरे एवढे अडवडीत करत आहे सगळं जग घेत आहे आणि आपणच काहीतरी शिकतोय म्हणून ते आपण घेतो. घ्या येते जगातले कॉमर्स प्रमाणे 40% 40% धंद्यातलं खर्च कशाचा आहे ऍडव्हर्टायझिंग, कशासाठी त्यांना माहिती आहे की ऍडव्हर्टाईज केल्यानं किती आपला जरी माल बेकार असेल तरी लोक घेतात. आणि जितकी आडवडे चांगली तितका माल सापतो. बरोबर आहे. तर हे कशासाठी? कारण त्यांना माहिती आहे की मनाला मोहित कसं करायचं, मनाला मोहित कसं करायचं. तर हे मन इंद्रिय ज्याला अशी उघडून येऊन जातं, अधीन होऊन जातं, तिथे अधीन होऊन जातं, ज्या हातात काही राहून ह्या येते विषयान तुमचा सर्व ते उभे राहते, चिंतन होतं त्याचं, अरे हा 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 किंवा काही असेल ते मनामध्ये. भगवंत सोडले की त्याला दुसरं काही हेच नाही. भगवंताचं भगवंत सोडले भगवंताचं चिंतन, त्याला दुसरं काहीतरी केलंच पाहिजे चिंतन. येणारे ते मध्ये कुठे नाच नाही हा आत्मा किंवा मन, त्याला मग चिंतन ध्यायचे मग त्याच्यावरती नुसतं चिंतन नाही. ही गोष्ट पाहिजे जवळ संघ असते त्याचा संघ पाहिजे आपल्याला. त्याचं कधी होईल असं करणे या जगातलं की अरे मग त्याचं तुम्ही आठवण काढते आणि त्याच्यावर एक मला गोष्ट नको आहे. संघ ते आवडतो त्याचा संघ करावसारखं वाटतं. पहिल्यांदा नाही वाटणार, थोडं पहिल्यांदा नाही वाटणार. तसं ऍडव्हर्टाईजला ध्यायचे शंभर वेळा जातं तसं येणं 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 नंतर घेतोच आपण, कारण समोरच आहे. तसं एकदा ध्यानात आलं मग त्याचा संघ करावा आवडतो वाटणार नाही. त्या गोष्टीचा संघ करावा आवडतो वाटणार नाही. पण पुन्हा 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 केल्यानं त्याच्यावरती संघस्ते उपजायचे. संघात संजायचे कामा त्याच्यावर काय निर्माण होतं त्या संघामुळे आसक्ती. संघात संजायचे कामा आसक्ती निर्माण होते. आता आसक्ती निर्माण झाल्यावरती काय होतं की ती गोष्ट आपल्याला नसेल आपल्या जवळ असेल तर कधी निघून जाईल म्हणून दुःख, नसेल मला का मिळत नाही म्हणून दुःख. दोन्ही बाजूने दुःख. कुठलीही गोष्ट या जगामध्ये आपल्याला हवी असेल किंवा असेल माणसं का दुःखी आहे, एकदा कधीतरी निघून जाईल आपल्या कधीतरी. अरे असा आहे आपण कधीतरी जाईल शोक मोह भय असा हा हे आहे असा पण कधी पण निघून जाईल. दुसरे नाही. दोन्हीचा परिणाम काय आहे? कामात प्रभू राग प्रभूपास आहे. दिस इज व्हेरी डेंजरस. राग ही जी स्थिती आहे अतिशय धोकादायक. त्यामध्ये रागामध्ये आपण काय बोलतोय समजत नाही, त्याच्यामुळे आसक्ती वाढत जाते. क्रोधात भवती संमोहा 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 विवेक बुद्धी निघून जाते. संमोहात स्मृती विक्रमणा मी कोण आहे भगवंताचा दास सहजपणे विसरून जातो. सहजपणे सहजपणे शिरासाठी राहते फक्त डोक्यामध्ये आचरणात राहत नाही. सहजपणे विसरून जातो भगवंताचा दास आहे. प्रतिभावशा बुद्धी नाशो. वृत्तीची वृत्ती झाली की बुद्धी इंद्रिय तृप्ती कशी करायची तर आता अडकून पडले की आता काय करायचं. अरे बोल तिथेच राहायचं बाप त्याच्यातून बाहेर पडायचा विचारच करत नाही बुद्धी. आला नाही ठीक आहे आता राहिलं तिथे तिथेच राहायचं. आणि बाहेर पडायचा विचार करत नाही का एवढं मन बुद्धी सगळं काही तिथं बसलेलं आहे त्यातनं बाहेर पडायची इच्छाच करत नाही काहीच नाही. त्यामुळे प्रतिविक्रमा बुद्धी नाश बुद्धी नाशात प्रवाशात मग तो आता भौतिक जगात अडकून राहायचं. तर हे मन असं विचित्र आहे आणि म्हणून केवळ कॉन्स्टंटली आपला जग चांगला होतो ते कशावरून समजतो पण होत नाही कशावरून समजायचं. आपलं मन किती वेळा भगवंताकडे ध्यान पळतं आता आपण तिकडे जग करतो सेवा करतो प्रसाद घेतो सत्संगाला जातो पण हे का त्रिविस्तात आहे का? नाही. कारण तिथं सांगताय चौपास की तीन गुण जे आहेत भगवतीने सांगितल्याप्रमाणे कधी सत्वगुण प्रभावी होतो कधी तमोगुण प्रभावी होतो कधी रजोगुण प्रभावी होतो. तर ज्यावेळेला भगवंताच्या सेवेबद्दल किंवा भगवंतावर आपण चिंतन करतो तर काय आहे सात्विक गुण प्रभावी होतो. परंतु सात्विक गुणामध्ये आपण शुद्ध सात्विक नाही फक्त सात्विक शुद्ध सात्विक प्रभाव गुणाखाली आपण किती आहोत किती वेळा होतो तिथल्या आज चोवीस तासातले शुद्ध सात दोन तास लोक वाचन करत असेल तर एक तास आणि काय असेल ते एक गृहस्थ लोकांकडे 10 मिनिटं अर्धा तास दोन तास सेवा उरलेले 22-23 फुट आहोत आपण रज आणि तमोगुणांच्या मध्ये आपल्या लोकांच्या बरोबर आहोत. तर आपल्यावरती कशाचा प्रभाव होईल नेमका त्याचाच नेमका त्याचाच प्रभाव होईल. आणि म्हणून असं समजू नये की आपण अरे एवढी मी भक्ती करतो जप करतो सेवा करतो तरी मला असा का त्रास होतो. कारण आपण संसारी लोकांच्या बरोबर राहतो संसारी तर त्यांचा व्हायब्रेशन जे आहे त्याचा परिणाम जो आहे हा आपल्या मनावरती आपल्या शरीरावरती आपल्या बुद्धीवरती होणारच गॅरंटी गॅरंटी. आणि म्हणून हे जे मन हे अर्जुनाला सांगतायत भगवान श्रीकृष्ण आसक्ती कुठे ठेवू नकोस आसक्ती ठेवू नकोस पुढे. पण आपण ट्रेनमध्ये जातो लोकच आहेत आणि जेव्हा ते आपली आसक्ती असते का धीरे धीरे येतात, तिसरे उठून जातात, चांगले करतात, चांगले असतात, वाईट असतात, आपल्यावरती काय फरक पडतो का नाही. आपली आसक्ती कुठे? आपल्या घरातले लोक असते, बायका, मुलं, आई वडील, भाऊ बहीण, तिथे आसक्ती आहे. त्याचप्रमाणे जगात ट्रॅव्हलिंग करतो आपण, आसक्ती कुठे? केवळ भगवंत आणि त्याचे भक्त. खरोखरच आपल्या जीवनामध्ये कृष्ण भक्तीमध्ये मदत ही आपली आसक्ती, बाहेर कुठेही नाही. कारण एक ट्रॅव्हलर जसे आहेत, जी वैफल्यग्रस्तता येते ती या कारणानं की मन जे आहे ते भगवंताच्या आधी 24 तास ठेवलं पाहिजे. असं नाही की आपण जर मग बाकी जर असेल तर 24 तास जप करताना त्या त्रास होणार नाही, कारण टाळला. आणि जप करताना ज्यावरती आपण जास्त आसक्त आहोत ही गोष्ट आपल्याला त्रास देते. पाहा तुम्ही जप करताना प्रयत्न करू की ज्याच्यावरती आपण आसक्त आहोत ती गोष्ट आपल्याला त्रास देते. आणि ती गोष्ट कुठली आहे? समुदाय चरण नाही आहे, भगवंताची लीला नाही आहे, भगवंताचा प्रसाद नाही आहे, भगवंताची सेवा नाही आहे. ही गोष्ट नक्की कुठे आपल्या शरीरात संबंधित आहे. 100% गॅरंटी आपल्या शरीराशी कुठेतरी संबंधित आहे आणि ती आपल्या मनाला त्रास देते. तर या स्थितीत ती मनाला त्रास देते याच्यावरती आपली आसक्ती आहे. संबंध बरी घातला आपण हे जे आहे ते भगवंतापासून आपल्याला दूर करते. कारण तपाच्या वेळेला ते ध्यान त्यासाठी आपण भगवान मयासक्त मनस्पात मानस्मरायचं. आसक्ती कुठे ठेवा? माझ्यावरती. आणि तू युद्ध कर, जगामध्ये जगणं हे युद्ध आहे, अधिक गोष्ट नाही आहे. तुकाराम महाराज सांगतात की रात्रंदिन अम युद्धाचा प्रसंग, आंतरी मन बाह्य जग. समजू नका की काय साधं आहे जगणं. म्हणून गृहस्थाश्रम जर तो व्यवस्थित जगत असेल तोही शास्त्रामुळे श्रेष्ठ मानलेलं आहे. तर कारण का बाहेरच्या जगामध्ये म्हणून काम करून भक्त राहणं फार कठीण आहे, फार कठीण आहे. अंतरी मन एकतर मन त्रास देते आणि बाह्य जग बाहेरनं जग त्रास देते. तेवढंच कधी कधी बाहेरच्या जगापेक्षा आपलं मन जास्त त्रास देतं. कधी कधी मन जर शांत असेल तर बाहेरचं जग त्रास देतं. हां, ते काल एक गोष्ट मला सांगते, काय टेन्शनच टेन्शन. घरी गेलं टेन्शन, ऑफिसमध्ये गेलं टेन्शन, नवऱ्याबरोबर राहिलं टेन्शन, वेगवेगळे टेन्शनच टेन्शन. हे टेन्शन का? कारण हे इंद्रियाच्या अधीन आपण ज्यावेळेला होतो, मनाच्या अधीन किंवा बुद्धीच्या अधीन, त्यावेळेला टेन्शन येतं. आणि का टेन्शन नाही? टेन्शन कुठे? ते मन बुद्धी आणि शरीराच्या अधीन. ते मन बुद्धी आणि शरीराच्या ज्यावेळेला आपण अधीन जातो ते आपल्याला टेन्शन देतं. ही TMTC बस वाटत पुण्याचे खड्डे अरे बस चाललेली आहे, धक्के खात चाललेली आहे, धक्के खात चाललेली आहे. पण तो केवळ भक्त बाजूला आहे. म्हणून जेव्हा आम्ही गंतव्य स्थितीला पोहोचेपर्यंत तिथून निघाव तिथपासून जवळजवळ एक तास धक्के बसत होते, तरी पण ते धक्के वाटले नाहीत. कारण भक्तांचे बरोबर, भक्तांचे काळजी, भक्तांच्या जगामध्ये ज्यावेळेला असतो त्यावेळेला आपल्याला हे धक्के वाटत नाहीत. पहिले विचार करून हे धक्के आहेत. त्यामुळे भौतिक जग जे आहे ते खड्ड्यामध्ये चाललेल्या गाडी करतात. धक्के सगळीकडे धक्के आहेत. पण भक्तीमध्ये असताना या भक्तीमध्ये असलेल्या व्यक्तींच्या बरोबर ज्यावेळेला आपण असतो त्यावेळेला हे धक्के आपल्याला वाटत नाही, जरी असले तरी वाटत नाही. म्हणून भौतिक जग सगळीकडे धक्के आहेत. प्रत्येक पाया पायाला धक्के, प्रत्येक पायापायाला धक्के. पण आपण भक्तांचा हात जर धरला तर ते धक्के आपल्याला कधी अनुभवता येणार दिसतच नाही. अरे हे पण व्यक्ती आहे, ती पण व्यक्ती आहे, ही पण व्यक्ती आहे, ती पण व्यक्ती आहे. पण भक्त हा वेगळा आहे. कारण हा आपल्याला फक्त त्याच्यासाठी आपल्या बरोबर भगवत धामामध्ये घेऊन जाण्यासाठी नित्य नित्य असतं. तर मन पण तसंच आहे, बुद्धी पण तशीच आहे, अहंकार पण तसाच आहे, क्रिया पण तशाच असतील. परंतु ते कुठे घेऊन जाते? आपल्याला भगवंताकडे घेऊन जात आहे. म्हणून भक्तांचा हात तरी सोडायचं नाही, भक्तांच्या बरोबर भक्तांचे चरण तरी सोडायचं नाही. कारण जरी धक्के काढ असले तरी धक्के खाता खाता जातोय कुठं? आपण गंतव्यस्थान भगवंताच्या भगवंताच्या चरणाकडे. तर हे मन त्या पहिला या भौतिक स्तरावरती आपल्याला खाली ठेवतं. त्यातलं चुकून मासून राहिलोच आपण शिल्लक भक्त म्हणून. कारण पूजा प्रतिष्ठा आणि अहंकार मग तो करावा.